साठी रूप बदलून जाणार आहे तू, अनसूयेची सत्व परीक्षा घेणार आहे तू।